आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 12 जून 2022. विषय: देव मनुष्याचा रक्षण करता. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता. देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे. उत्तरदायी वाचन. स्तोत्र संहिता. देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत. माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजताना येण्याइतके लढणारे तिथे आहेत. मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरोसा ठेवतो. माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही. लोक मला त्रास देऊ शकत नाही. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन. माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुद्ध दुष्ट कारवाया करतात. माझा देवावर भरोसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाही. धडा उपदेश बायबल पासून. यशया. परमेश्वराने निवडलेल्या सांगितल्या, मी परमेश्वर आहे, मीच फक्त देव आहे, दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस. दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे. मीच देव, दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे. उत्पत्ती. याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहमापासून एका मुलाला जन्म दिला होता. अब्राहम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता. तेव्हा सारा अब्राहमाला म्हणाली, त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल. या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही. या गोष्टीमुळे अब्राहमाला वाईट वाटले व त्याला इश्माईलाची चिंता वाटू लागली. परंतु देव अब्राहमाला म्हणाला, त्या मुलाबद्दल बिलकुल चिंता करू नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करू नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल. परंतु मी त्या दासीच्या मुलालाही आशीर्वाद देईन. तो तुझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कुटुंबांपासूनही मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहमाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारीला दिली. ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहमाने तिची रवानगी केली. हागार तेथून निघून बैर शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली. काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले. एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही. तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले. त्याचा मृत्यू आपल्याला पाहणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली व हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारीला हाक मारून म्हणाला, हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस. तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे. उठ, मुलाला उचलून घे, त्याचा हात धर व त्याला घेऊन पुढे चल. मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मग देवाने हागारीला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली. नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले. तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्या बरोबर राहिला. इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला. तो धनुष्यबाण मारावयात शिकला व तरबेज तिरंदाज झाला. स्तोत्र संहिता. वर डोंगरांकडे बघतो पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. देव तुला खाली पडू देणार नाही, तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. परमेश्वर तुला जाण्यात येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील. शमुवेल. पलिष्ठ्यांकडे गल्यात नावाचा कुशल योद्धा होता. तो गत येथील होता. त्याची उंची 9 फुटापेक्षा जास्त होती. पलिष्ठ्यांच्या छावणीतून तो बाहेर आला. तो असेही म्हणे, आज मी इस्रायल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लढू द्या. गल्यातची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली. दावीद शौलला म्हणाला, गल्यातच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ठ्याचा मी सामना करतो. शौल त्याला म्हणाला, तू त्याला युद्धात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिक सुद्धा नाहीस. गल्यात तर लहानपणापासून लढाईवर जातो आहे. परमेश्वराने मला सिंह आणि अस्वल यांच्यात आवडीतून सोडवले. तो मला या पलिष्ठ्यांच्या हातूनही सोडवील. तेव्हा शौल दाविदला म्हणाला, ठीक तर, देव तुझे रक्षण करू. शौलने आपली स्वतःची वस्त्रे दाविदला दिली. पितळी शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले. दाविदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला. पण त्याला हालचाल जमेना, कारण त्याला अशा अवजड गोष्टींची सवय नव्हती. तेव्हा तो म्हणाला, ते सर्व चढवून मला लढता येणार नाही. याची मला सवय नाही. आणि त्याने ते सगळे उतरवले. एलकाठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यातले गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने 5 गोटे घेतले आणि हातात गोफण घेऊन तो गल्याथाच्या समाचाराला निघाला. यावर दावी त्या पलिष्ठी गल्याथला म्हणाला, तुझी तलवार, भाला, बर्ची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्रायलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस. आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशु पक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ठ्यांची आम्ही अशीच अवस्था करून टाकू. मग इस्रायल मधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल. लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युद्ध आहे. तुम्हा पलिष्ठ्यांचा पराभव करायला देव आमचा पाठीराखा आहे. गल्यात तेव्हा दाविदवर हल्ला करायला सरसावला. संथपणे तो जवळ जवळ सरकू लागला. तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरा गेला. थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गल्यातच्या 2 डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्यात जमिनीवर पालथा पडला. अशा प्रकारे निळ गोफण धोंड्याच्या सहाय्याने त्याने पलिष्ठ्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती. स्तोत्र संहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडग्यासारख्या भयान अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शत्रू समोर तयार केलेस. तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस. माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. बायबलची मुख्य वस्तुस्थिती म्हणजे भौतिक शक्तीपेक्षा आध्यात्मिक श्रेष्ठता. माझ्या पुढे तुला दुसरे देव नसतील. निर्गम 20:3. पहिली आज्ञा हा माझा आवडता मजकूर आहे. हे ख्रिश्चन विज्ञान प्रदर्शित करते. हे देव आत्मा मन या त्रि एकत्वाची भावना निर्माण करते. हे सूचित करते की मनुष्याला देवाशिवाय दुसरा आत्मा किंवा मन नसावे. शाश्वत चांगले आणि सर्व माणसांचे मन एक असेल. पहिल्या आज्ञेचे दैवी तत्व अस्तित्वाच्या विज्ञानावर आधारित आहे, ज्याद्वारे मनुष्य आरोग्य पवित्रता आणि शाश्वत जीवन प्रदर्शित करतो. वास्तविक माणसाचे प्रत्येक कार्य दैवी मनाने चालवले जाते. दैवी मन ज्याने माणसाला बनवले ते स्वतःची प्रतिमा आणि समानता राखते. जे काही खरोखर अस्तित्वात आहे ते दैवी मन आणि त्याची कल्पना आहे आणि या मनामध्ये संपूर्ण अस्तित्व सुसंवादी आणि शाश्वत आढळते. सरळ आणि अरुंद मार्ग म्हणजे हे सत्य पाहणे आणि मान्य करणे, या सामर्थ्याचे पालन करणे आणि सत्याच्या नेतृत्वाचे अनुसरण करणे. देव हे जीवन किंवा बुद्धिमत्ता आहे जे प्राण्यांचे तसेच माणसांचे व्यक्तिमत्व आणि ओळख बनवते आणि संरक्षित करते. देव मर्यादित होऊ शकत नाही आणि भौतिक मर्यादेत मर्यादित असू शकत नाही. एकच मार्ग आहे म्हणजे देव आणि त्याची कल्पना जो आध्यात्मिक अस्तित्वाकडे नेतो. शरीराचे वैज्ञानिक शासन दैवी मनाद्वारे प्राप्त झाले पाहिजे. इतर कोणत्याही प्रकारे शरीरावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. या मूलभूत मुद्द्यावर मित्रा पुराणमतवाद पूर्णपणे अस्वीकार्य आहे. केवळ सत्यावर मूलगामी विसंबून राहूनच वैज्ञानिक उपचार शक्ती प्राप्त होऊ शकते. जे काही मनुष्याला इतर कायदे आणि दैवी मन सोडून इतर शक्ती मान्य करण्यास शिकवते ते ख्रिश्चन विरोधी आहे. एखाद्या विषारी औषधाने जे चांगले वाटते ते वाईट आहे, कारण ते मनुष्याचा देव सर्व शक्तिमान मन यांच्यावरील विसंबून राहतो आणि श्रद्धेनुसार मानवी व्यवस्थेला विष देते. ख्रिश्चन विज्ञान मानसिक क्रियेच्या तळाशी जाते आणि दैवी मनाची उत्पत्ती म्हणून सर्व दैवी कृतीची योग्यता दर्शवणारी सिद्धांतशास्त्र प्रकट करते आणि विरुद्ध तथाकथित कृतीची परिणामी चुकीची दुष्टता जादूटुणा नेक्रोमन्सी मंत्रमुग्ध प्राणी चुंबकत्व संमोहन. आमच्या स्वामीने भूते वाईट काढली आणि आजारी लोकांना बरे केले. त्याच्या अनुयायांबद्दलही असे म्हटले पाहिजे की ते स्वतःचे आणि इतरांचे भय आणि सर्व वाईट काढून टाकतात आणि आजारी लोकांना बरे करतात. जेव्हा जेव्हा मनुष्य देवाद्वारे शासित असेल तेव्हा देव मनुष्याद्वारे आजारी लोकांना बरे करेल. 19व्या शतकांपूर्वी सत्य आजही त्रुटी काढून टाकते. सर्व सत्य समजत नाही, त्यामुळे त्याची उपचार शक्ती पूर्णपणे प्रदर्शित होत नाही. जर आजारपण सत्य असेल किंवा सत्याची कल्पना असेल तर तुम्ही आजार नष्ट करू शकत नाही आणि प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरेल. मग आजारपणाचे आणि त्रुटीचे वर्गीकरण करा जसे आमच्या मास्टरने केले. जेव्हा त्याने आजारी लोकांबद्दल सांगितले ज्याला सैतानाने बांधले आहे आणि मानवी विश्वासावर कार्य करणाऱ्या सत्याच्या जीवन देणाऱ्या शक्तीमध्ये त्रुटीसाठी एक सार्वभौम उतारा शोधा. जी शक्ती तुरुंग उघडते, दारे जसे बांधलेले आहेत आणि बंदिवानांना शारीरिक आणि नैतिक दृष्ट्या मुक्त करते. जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो तेव्हा देव आणि त्याच्या कल्पनेला चिकटून राहा. त्याच्या प्रतिरूपाशिवाय कशालाही तुमच्या विचारात राहू देऊ नका. भीती किंवा शंका या दोघांनीही तुमच्या स्पष्ट जाणीवा आणि शांत विश्वासाची छाया पडू देऊ नये की जीवनाची सुसंवादी ओळख, जसे जीवन शाश्वत आहे, जीवन नसलेल्या कोणत्याही वेदनादायक भावना किंवा विश्वास नष्ट करू शकते. ख्रिश्चन विज्ञानाला भौतिक अर्थाऐवजी आपल्या अस्तित्वाच्या समजुतीचे समर्थन करू द्या आणि ही समज सत्यासह त्रुटी अमरत्वाने मृत्यूची जागा आणि सामंजस्याने विसंवाद शांत करेल. आध्यात्मिक धारणेमुळे अस्तित्वाची शक्यता निर्माण होते. देवाशिवाय इतर कशावरही अवलंबून राहणे नष्ट होते आणि त्यामुळे मनुष्याला कृतीत आणि सत्यात त्याच्या निर्मात्याची प्रतिमा बनते. भौतिक शास्त्रावरील सार्वभौमिक विश्वास ख्रिश्चन मेटाफिजिक्सच्या उच्च आणि पराक्रमी सत्यांच्या विरुद्ध आहे. ही चुकीची सर्वसाधारण धारणा जी औषधोपचार टिकवून ठेवते आणि सर्व वैद्यकीय परिणाम देते, ख्रिश्चन विज्ञानाच्या विरुद्ध कार्य करते आणि या विज्ञानाच्या बाजूच्या शक्तीची टक्केवारी ही रोगाची एकच केस बरी करण्यासाठी लोकप्रिय विश्वासाच्या सामर्थ्यापेक्षा जास्त आहे. मानवी मन भौतिक किंवा दैहिक स्केलमध्ये कमी वजन आणि आध्यात्मिक स्केलमध्ये जास्त भार टाकत असल्याने द्रव्य आणि देहाच्या विकृतींना कमी करण्यासाठी अधिक शक्तिशालीपणे कार्य करते. भौतिक जीवनाच्या विश्वासापासून आणि स्वप्नापासून पूर्णपणे वेगळे जीवन दैवी आहे, जे आध्यात्मिक समज आणि संपूर्ण पृथ्वीवर मनुष्याच्या वर्चस्वाची जाणीव प्रकट करते. ती समज त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते आणि त्याद्वारे तुम्ही अधिकार असलेल्या व्यक्तीसारखे बोलू शकता. तारण जीवन सत्य आणि प्रेम समजले आणि सर्वांवर सर्वोच्च म्हणून प्रदर्शित केले, पाप आजार आणि मृत्यू नष्ट झाले. वाईट हे सर्वोच्च नाही, चांगले असहाय नाही. पुढील स्तोत्रात एका शब्दात जरी क्षीणपणे ख्रिश्चन विज्ञान शास्त्रवचनांवर शारीरिक अर्थ देवतेच्या निराकार किंवा आध्यात्मिक अर्थाला बदलून जो प्रकाश टाकते ते दर्शविते. स्तोत्र संहिता 23. दिव्य प्रेम माझा मेंढपाळ आहे, मला इच्छा नाही. प्रेम मला हिरव्या कुरणात झोपायला लावते. प्रेम मला शांत पाण्याच्या बाजूला घेऊन जाते. प्रेम माझ्या आत्म्याला आध्यात्मिक भावना पुनर्संचयित करते. प्रेम मला त्याच्या नावाच्या फायद्यासाठी धार्मिकतेच्या मार्गावर नेतो. होय, जरी मी मृत्यूच्या सावलीच्या खोऱ्यातून चालत असलो तरी मी कोणत्याही वाईटाला घाबरणार नाही, कारण प्रेम माझ्या बरोबर आहे. प्रेम रॉड आणि प्रेम काठी ते माझे सांत्वन करतात. प्रेम माझ्या शत्रूंसमोर माझ्या समोर एक मेज तयार करतो. प्रेम माझ्या डोक्यावर तेल लावतो. माझा कप संपला. माझ्या आयुष्यातील सर्व दिवस चांगुलपणा आणि दया माझ्या मागे राहतील आणि मी सदैव प्रेमाच्या घरात राहीन. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीस उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.